चीनीमंडी.com पॉडकास्ट।
शेतकऱ्यांनी आपल्या समोर ऊसाचा सर्वे करून घ्यावा। ऊस विभाग आणि साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या शेतातील ऊस सर्वे सुरू केला आहे। शेतकऱ्यांनी स्वतः शेतात उपस्थित राहून सर्वे करून घेतला नाही तर येणाऱ्या हंगामात त्यांना संशोधन करण्यामध्ये अनेक अडचणी येतील। बुधवारी उप ऊस आयुक्त अमर सिंग यांनी ऊस सर्वेचे निरीक्षण केले। यावर्षी ऊस गाळप हंगामात साखर कारखान्यांमध्ये ऊस गाळण्यामध्ये शेतकऱ्यांना अडचणी आल्या। ऊसाच्या अत्याधुनिक लागवडीमुळे पुढचा हंगाम अधिक कठीण होईल असे सांगितले जात आहे। साखर कारखाने आणि ऊस विभागाने ऊसाच्या सर्वेचा सुरू केला आहे। या सर्वे अंतर्गत शेतकऱ्यांजवळ ऊस क्षेत्राचे सर्वेअर नंबर SMS माध्यमातून पाठवले जात आहेत। शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये उपस्थित राहून पेंडी आणि रोपांचे सर्वे करून घ्यावे। सर्वेनंतर शेतकऱ्यांना त्या जागी एक पावती दिली जाईल। जर शेतकऱ्यांना हंगाम सुरू होण्यापूर्वी संशोधन करायचे असेल तर त्या पावतीच्या आधारावर ते होईल। शेतकऱ्यांकडून शेतावरच घोषणापत्र करून घेतले जाईल। बुधवारी उप ऊस आयुक्त अमर सिंग आणि जिल्हा ऊस अधिकारी यशपाल सिंग यांनी सोहारा कारखाना क्षेत्रातील गाव पुरणपूल नंगलामध्ये सर्व कार्यांचे निरीक्षण केले। जिल्हा ऊस अधिकारी यांचे म्हणणे आहे की शेतकऱ्यांनी सर्वे करण्यामध्ये हलगर्जीपणा करू नये। शेतकऱ्यांनी सर्वे करताना स्वतः शेतावर उपस्थित राहा शेतकऱ्यांनी सर्वे करताना स्वतः शेतावर उपस्थित राहावे आणि सर्वेवर या आपल्या शेतीची योग्य माहिती द्यावी। नगिना द्वारिकेश साखर कारखाना बंदुकी क्षेत्रामध्ये चालू असणाऱ्या ऊस सर्वेक्षणाच्या SDID अविनाश चंद्र तिवारी यांनी निरीक्षण केले। त्यांनी प्रशिक्षणानंतर ही ऊस सर्वेक्षणात दक्षता न घेणाऱ्या समितीच्या अर्धा डझन लोकांना ऊस सर्वेक्षणाच्या कार्यातून काढून टाकले। ऊस विभागाकडून केल्या जाणाऱ्या ऊस सर्वेक्षणास ऊस समिती लिपिक आणि कारखाना कर्मचारी आणि ऊस पर्यवेक्षक सहभागी आहेत। ऊस सर्वेक्षण बंदुकी कारखान्याकडून उपलब्ध करण्यात आलेल्या HHC मशीनच्या माध्यमातून केले जात आहे। हे मशीन इंटरनेट व GPS च्या माध्यमातून ऑनलाईन ऊस विभाग कार्यालयाशी संलग्न आहे।